हंस मत पगली प्यार हो जाएगा। टॉयलेट एक प्रेम कथा से सुपरहिट ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। लग्नाचा खर्च म्हटलं ना की प्रत्येक व्यक्तीला थोडं का होईना टेन्शन येतच, पण बॉस आपल्या सोनम कपूरने मात्र ठरवलं होतं की मनी वेस्ट बिलकुल ती करणार नाहीये तिच्या लग्नामध्ये, आणि त्यामुळेच तिने लग्न 5-star हॉटेलमध्ये नाही तर तिच्या आंटीच्या बंगलोमध्ये केलं। हा ही गोष्ट वेगळी आहे की तिने रिसेप्शन मात्र 5-star हॉटेलमध्येच दिली। आणि यु नो व्हॉट, म्हणजे सोनमने जे दागिने तिच्या लग्नात घातलेले होते ते सुद्धा तिने तिच्या आईच्या लग्नातले होते, म्हणजे ज्वेलरीचा खर्च सुद्धा तिने वाचवला। पण हो, म्हणजे तिच्या मेहंदी फंक्शनच्या आउटफिटची चर्चा मात्र खूप जास्त झाली, आणि का नाही होणार, म्हणजे तो इतका सुंदर आउटफिट होता आणि त्याला तयार व्हायला 18 महिने लागले होते, मग चर्चा तर होणारच ना बॉस। सो थोडक्यात 5-6 crore असा किरकोळ खर्च आला असेल सोनमच्या लग्नात, नाही का? असं म्हणायला काही हरकत नाहीये, पण हो 5-6 crore रुपये खर्च करून पैशांची बचत होते असं जर असेल ना, तर मग बचत या शब्दाचा अर्थ जो आहे ना तो आता आपल्याला चेंज करावा लागेल असं वाटायला लागलंय। 93.5 रेड एफ एम बजाते रहो।